नव्या पर्वाची सुरुवात. 1976 साली माझी पुण्याला बदली झाली. आज मागे वळून पाहिलं तर माझ्या आयुष्यातील ती एका नव्या पर्वाची सुरुवात होती असं म्हणणं योग्य ठरेल. मला स्पष्ट आठवत आहे, 3 जून 1976 रात्री मी पुण्यात आलो आणि 4 जूनला सकाळी श्री दिगंबरदास महाराजांच्या दर्शनासाठी समाधी मंदिरात आलो. महाराजांनी विचारले, रघुनाथचा मुलगा ना? मी हो म्हटल्यावर बसवून घेतलं, चहा खाणं द्यायला वझेंना सांगितलं. मंदिरात येणाऱ्या भक्ताला काहीतरी खाणं देण्याचा महाराजांचा परिपाठ होता. एखादा लाडू, चकली, उपवास असल्यास बटाट्याचा चिवडा असे पदार्थ दिले जायचे. नंतर चहा, कॉफी, दूध किंवा उन्हाळ्याच्या दिवसात कोकम सरबत असं काहीतरी दिलं जायचं. येणारा भक्त अगदी आवेळी आला, काही कारणामुळे रात्र उशिरा आला, जेवून आलंय असं म्हणाला, तरीही त्याला आवर्जून निदान कॉफी तरी दिली जायची. म्हणजे महाराजांच्या दृष्टीने ही अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची बाब होती. आजही ही परंपरा कसोशीने पाळली जाते. महाराज कधी श्री बाबांचं मंदिर असा शब्दप्रयोग करीत नसत. ते श्री बाबांचं घर असं आवर्जून आवडीने आणि पूर्ण भक्तिभावाने म्हणत असत. तो केवळ शब्दप्रयोग नव्हता, तर ती भावना होती. हे बाबांचं घर आहे, त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे मंदिर स्वरूपात बाहेर आहे, परंतु मूलतः हे बाबांचं घर असल्यामुळे येथे येणाऱ्याचे स्वागत एखाद्या गृहस्थाश्रमी घराप्रमाणे यथासांग होईल या भावनेनेच त्यांनी ही पद्धत जोपासली होती. येणाऱ्या एखाद्याला साखर वर्ज्य असल्यास त्याला बिनसाखरेचा चहा बनवून दिला जाई किंवा त्याच्या पथ्याप्रमाणे खाणं दिलं जाई. तेव्हा हे बाबांच्या घरचं आतिथ्य म्हणजे कोरडा उपचार नव्हे, तर त्यामागे आंतरिक जिव्हाळा आहे हे भक्तांना जाणवून त्यांच्याही मनात स्नेहभाव जागृत होतो. तेव्हा पुण्यात कामत म्हणून आमचे साहेब होते, त्यांच्याच घरी मी राहत होतो. 2 महिने असेच गेले. महाराजांनी मला दर बुधवारी रात्री आणि रविवारी मंदिरात जेवायला यायला सांगितले होते. त्याप्रमाणे मी आठवड्यातून 2 वेळा मंदिरात येत असे. मात्र एकदा ऑफिसच्या लोकांनी खंडाळा लोणावळा अशी वर्षा सहल काढली होती. पावसातून भटकायचं आणि भरपूर मजा करायची अशी त्यांची योजना होती. मलाही त्यांनी आग्रह केला, म्हणून मीही त्यांच्याबरोबर सहलीला गेलो. मात्र जाण्यापूर्वी महाराजांना मी सहलीला जात असल्यामुळे दुपारी जेवायला येणार नाही असे कळवले होते. पुढच्या बुधवारी महाराजांनी मी आगाऊ कल्पना देऊन सहलीला गेलो याची प्रशंसा केली व म्हणाले, तू फार शिस्तीचा आहेस, जेवायला येणार नाही हे तू अगोदर कळवलेस, हे फार चांगलं आहे. महाराज शिस्तीचे भोगते होते. एकदा माझा लेंगा आणि जपाची माळ मंदिरात विसरून मी गेलो तो सोमवारी त्यांनी ती मुळे काकांबरोबर पाठवून दिली. एखाद्या वेळी मंदिरात आलो नाही तर मुळे काकांना पाठवून चौकशी करायचे. त्यांच्या वागण्यात नियमितपणा होता आणि दुसऱ्याकडूनही त्यांना त्याची अपेक्षा असायची. वागणे मनमानीपणाचे स्वच्छंदी नसावे. कधीही आला कधीही गेला असे वागलेले त्यांना आवडत नसे. मोठमोठी कामे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली ती नियोजनबद्ध पद्धतीने वागूनच. एकदा मात्र माझे फारच चुकले. आमच्या मेहुण्याचं धारवाडला लग्न होतं, मी काही जाणार नव्हतो, त्यामुळे तो विषय महाराजांकडे झालेला नव्हता. पत्नीने फारच नाराजी व्यक्त केली, माझ्याशी वादही घातला की एकुलता एक माझा भाऊ आणि तुम्ही लग्नाला येत नाही म्हणजे काय. तिला तसे वाटणे स्वाभाविकच होते. मग आम्ही रात्रीच्या गाडीने धारवाडला गेलो. ते महाराजांना सांगायचे राहिलेच. लग्न वगैरे आटपून आम्ही परत पुण्याला आलो. त्यावेळी आमचे पुण्याला बिऱ्हाड होते. ऑफिसात हजर झालो तर थोड्या वेळात मुळे काका हजर. अशोक ऑफिसात आहे की नाही एवढं पाहून या. मंदिरात तो येणार आहे किंवा नाही हे विचारायचं नाही, असं महाराजांनी सांगितलं होतं। त्याप्रमाणे मुळे काका आले आणि महाराज तुमची आठवण काढत होते एवढंच म्हणाले। मी म्हणालो, माझी चूक झाली। धारवाडला 8 दिवस मेहुण्याच्या लग्नाला गेलो होतो, जाणे अचानक ठरले आणि त्यावेळी रात्री 9 वाजता फोन करून महाराजांना त्रास देणे मला प्रशस्त वाटले नाही। उद्या मी मंदिरात येतोय, काय पुढे होते ते बघू। दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष जाऊन मी महाराजांजवळ माझ्या चुकीची कबुली दिली। मी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर बिराडासाठी जागा शोधणे क्रमप्राप्त होते। माझ्याजवळ स्वतःची बचत काही नाही, वडिलोपार्जित काही संचित साठा नाही, त्यामुळे पुण्यात स्वतःची जागा विकत घेणे मला शक्यच नव्हते। महाराजांजवळ एकदा बोलताना ही माझी अडचण त्यांना सांगितली। त्यावर ते म्हणाले, तू काही काळजी करू नको, कोणीतरी तुझ्या ऑफिसमधील एखादा मनुष्य तुला बोलावून जागा भाड्याने देईल। आमच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ होते, ते आमचे अधिकारी होते। एक दिवस त्यांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले, जोशी तुम्ही इथे एकटेच राहता, तुम्हाला कुटुंब इकडे आणायचं आहे काय? नाही, माझ्या जावयाची इथे जागा आहे बालगंधर्व रंगमंदिरच्या बाजूला, ती भाड्याने द्यायची आहे, तुम्हाला हवी असल्यास सांगा। मी होकार देताच ते मला त्यांच्या स्कूटरवरून लगेचच ऑफिसच्या वेळेतच जागा दाखवायला घेऊन गेले। ते स्वतःच ऑफिसर, त्यांना कोण विचारणार आता कुठे निघालात म्हणून। जागा पसंत पडली, 200 रुपये भाडं ठरलं आणि आम्ही कोल्हापूरचं बिराड मोडून पुण्यात राहायला आलो। तो 1976 सप्टेंबर महिना होता। लोक मला विचारीत, हा माणूस तुझ्यावर कसा काय भाळला, हा कोणाला जवळसुद्धा उभा करीत नाही। मी सांगितलं की आमची पूर्वी काही ओळख वगैरे नव्हती, त्याला माझ्याबद्दल काय वाटले त्याचे त्यालाच माहीत। मी इंजिनिअरिंग कॉलेजला असताना देखील मुलं माझ्याकडे आपले वाद घेऊन यायचे। ते म्हणत, तू आमचा रेफरी, तू निर्णय दे। शाळेत सुद्धा असंच होतं, माझ्या सहअध्यायी मुलांना वाटे की मी खोटं काही बोलणार नाही, खोटं काही करणार नाही, कोणावर अन्याय करणार नाही। माझे कॉलेजमधील मित्र म्हणायचे की तू रामाच्या जमान्यातला माणूस आहेस, आमच्या जमान्यात तू कसा काय जन्म घेतलास, तू येथे काय करतोयस, आजच्या जगात तुझा काही उपयोग नाही। कदाचित आमच्या साहेबांना त्यामुळेच मी भाडे करू म्हणून योग्य वाटलो असेल। हा शब्द बदलणार नाही, आपण सांगू तेव्हा जागा खाली करेल या विश्वासाने त्यांनी जागा दिली असावी, आणि त्यांचा विश्वास अनाठाई नव्हताच। पुण्याला आल्यावर महिनाभराने कोल्हापूरची केळवकरांची जागा मी सोडली। त्यावेळी अनेक लोक सल्ला द्यायला सरसावले की जागा तशीच सोडू नको, जागा सोडण्याचे 50,000-50,000 रुपये मालकांकडून वसूल करून घे, गेली 6 वर्षे तू त्यांचा भाडे करू आहेस, केळवकर काही तुला काढू शकत नाही। पण अशा प्रकारचे वागणे मला योग्य वाटले नाही। त्यावेळी पुण्यात जागा घेण्यासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते, पण म्हणून केळवकरांची अडवणूक करून पैसे काढण्याचे व्यवहार चातुर्य माझ्या घराण्याच्या परंपरेत बसणारे नव्हते। मी किल्ल्या द्यायला गेलो तेव्हा घरमालकांनाही थोडे आश्चर्यच वाटले की कसलीच अपेक्षा न करता हा माणूस जागा कशी काय खाली करतो। केळवकरांचे आणि आमचे संबंध सौहार्दाचे होते आणि एवढ्या वर्षांनंतरही केळवकर कुटुंबियांच्या मनात आमच्यासाठी अजूनही जागा आहे। ध्रुवचे लग्न झाले तेव्हा केळवकर स्वतः आमच्या घरी मुंबईला आमंत्रण द्यायला आले होते। प्रभाकर केळवकर आज दुर्दैवाने हयात नाही, परंतु संजीवनीताई केळवकर आमची आई डेरवणला आजारी असताना, म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी 2003-2004 सुमारास आईला भेटायला आल्या। आईशी गप्पा मारायला बोलायला 8 दिवस राहिला होत्या। तेव्हा आमची भेट झाली आणि जुने कोल्हापूरचे दिवस आठवले। मात्र कोल्हापूर सोडल्यानंतर माझं तिथे फारसं जाणं झालं नाही। एकदा कमलेशच्या साखरपुड्याच्या निमित्ताने गेलो होतो, आमचे व्याही साधले त्यावेळी कोल्हापूरला राहत होते. आमचे काका रामचंद्र केशव जोशी वारले तेव्हा एकदा गेलो होतो आणि एकदा डेरवणच्या श्रीराम मंदिरासाठी तांबडा दगड आणण्यासाठी संकेश्वरला गेलो होतो. येताना उशीर झाला म्हणून एक रात्र कोल्हापूरला काढून दुसऱ्या दिवशी डेरवणला पोहोचलो. पुण्यात आल्यावर मी पत्नीला महाराजांच्या दर्शनाला घेऊन गेलो. महाराजांबद्दल आमच्या बोलण्यातूनच तिला माहिती मिळत होती तेवढीच. प्रत्यक्षात तिने त्यांना पाहिलेले नव्हते, मात्र महाराजांनी चक्क कानडीत तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि ती भांबावूनच गेली. हे काय चाललंय, अचानक हे माझ्याशी कानडीतून कसे बोलायला लागले, माझी मातृभाषा कानडी आहे हे त्यांना कसं समजलं, आदी विचारांनी तिच्या मनात गोंधळ उडाला. पण त्याचबरोबर तिच्या मनावरचं दडपणही एकदम नाहीसं झालं. एक वेगळी जवळीक मनोमनी निर्माण झाली. मातृभाषा हे माणसाच्या हृदयात पोहोचण्याचं साधन असतं असं म्हणतात. महाराजांनी कानडीत बोलून त्याचा प्रत्यय दिला. मग ती महाराजांची न घाबरता बोलू लागली. कमलेश तर त्यावेळी 3-4 वर्षांचा होता, त्यामुळे त्याला तर दुसरे आजोबाच वाटायचे. तो त्यांच्या शेजारी जेवायला बसायचा, हट्ट धरायचा. मला संकोच वाटायचा. मी म्हणायचो, अरे ते नैवेद्याचं पान आहे, एवढं तू खाणार कसा, शिवाय तू किती सावकाश जेवतोस. महाराज उलट मलाच दटावायचे. तो येथे बसला आहे तर तुझ्या पोटात का दुखतं, तो बसेना का शेजारी. आणि महाराज अर्धा अर्धा तास त्याचं जेवण होईपर्यंत शेजारी बसून राहायचे. नाहीतरी माणसं मुलापेक्षा नातवाचंच जास्त कौतुक करतात. पुण्याला असताना मी रोज सकाळी 8 वाजता दर्शनाला जात असे. मला पाहून काही वेळा महाराज हसत हसत म्हणायचे, 8 वाजले रे अशोक आला. आणि मग अर्धा तास ध्यान वगैरे करून मी महाराजांच्या दर्शनासाठी येत असे. नमस्कार करून झाला की मग महाराजांची आज्ञा झाल्यावरच मी ऑफिसला जात असे, तोपर्यंत नाही. परंतु तरीही त्याचा माझ्या कामावर काही परिणाम झाला नाही. मंदिरातील सर्व कार्यक्रमात मी सहभागी होत असे. एकदा महाराज, वालावलकर साहेब, आबा, मन्या साहेब असे सर्वजण काही कामासाठी ग्वाल्हेरला गेले होते. महाराजांच्या या ग्वाल्हेर भेटीच्या वेळी मला इकडे पुण्यात एक विलक्षण अनुभव आला. त्यावेळी मी शासकीय सेवेत होतो. मी ऑफिसचे काम संपले की सायंकाळी 5:45 घरी येत असे. मुलांबरोबर थोडं खेळणं, चहा, पेपरवर ओझरती नजर टाकणं हे झालं की साधारण 6:30 ते 8 या वेळेत मी दररोज ध्यानाला बसत असे. एक दिवस ध्यानस्थ असतानाच मी माझ्या शरीरापासून अलगद बाजूला झालोय असं मला वाटलं. एखाद्या पिसाप्रमाणे मी हलका झालोय आणि हलके हलके मी तरंगत अवकाशात जातोय. माझ्या अवतीभोवती सर्वत्र दैदिप्यमान असा प्रकाश भरून राहिलाय. खाली भूमंडळ फिरते आहे आणि माझे सर्व शरीर प्रकाशरूप झालेले आहे. त्याचे जडत्व गळून पडलेले आहे. ध्यानस्थ अवस्थेतील माझे जड शरीर मी दुरून पाहतोय. या विलक्षण अनुभूतीने मी एकदम मोठ्याने मेलो मेलो असे ओरडलो. माझ्या ओरडण्याने पत्नी आणि आई दोघीही धावत आल्या आणि त्यांनी मला हलवून भानावर आणले. त्यावेळी मी जर मोठ्याने ओरडलो नसतो तर आज मी कदाचित मंदिरात दिसलो नसतो. मी जरी 9:45 महाराजांच्या दर्शनाला आलो तरी त्यांनी जा म्हटल्याशिवाय ऑफिसला जात नसे. ते केव्हा 10 वाजता, केव्हा दुपारी 1 वाजता, केव्हा 2 वाजता जा म्हणायचे. मग त्या दिवशी ऑफिस बुडायचे. एकदा ऑफिसच्या कामासाठीच मी आणि आमचे साहेब कोल्हापूरला जाणार होतो. तिकीट काढलेले होते. संध्याकाळी ऑफिसमधून मंदिरात आल्यावर महाराजांना सांगितले की मी उद्या कोल्हापूरला जातोय. त्यावर ते म्हणाले, खुळा की काय, कोल्हापूरला कसला जातोस, काही जाऊ नकोस, इथेच राहा. मी राहिलो, जेवलो आणि झोपलो. 2 दिवसांनी ऑफिसला गेलो. साहेबांनी तो विषयसुद्धा काढला नाही. मी हेडक्लार्कजवळ चौकशी केली. तो म्हणाला, साहेब जाऊन आले, तुम्ही गेला नाहीत त्यामुळे त्याच रात्री मग ते परत आले. एकदा मी महाराजांचे सर्व वाङ्मय लिहून काढायचे ठरवले. बाजारातून चांगले कागद आणले आणि रोज सकाळी एक तास, सायंकाळी एक तास असे सर्व छापील वाङ्मय चांगल्या अक्षरात लिहून काढले. सर्व कागद व्यवस्थित बाइंड करून कव्हर वगैरे घालून वर गणपती आणि बाबांचा फोटो लावला. महाराजांना आपण काय देणार म्हणून माझ्या भावनेने मी हे पुस्तक तयार केले आणि त्यांना देण्यासाठी पिशवीत घालून घेऊन गेलो. महाराजांसमोर बरीच माणसे बसलेली होती. मला ते पुस्तक त्यांना ते एकटे असतानाच द्यायचे होते. इतरांनी कदाचित माझ्या भावनेची थट्टा केली असती म्हणून मला ते त्यांना कोणाच्या समोर द्यायचे नव्हते. त्यामुळे मी तेथेच पिशवी घेऊन चुळबुळ करीत बसलो होतो. महाराजांच्या ते लक्षात आलं. त्यांनी सर्व माणसांना निरोप दिला. मग मला म्हणाले, अरे अशोक, पिशव्या कसल्या बाळगतोस? काय आणलंयस का पिशवीतून? मी उठून पुस्तक त्यांच्या पुढ्या टेबलावर ठेवलं आणि नमस्कार केला. म्हणाले, काय लिहिलंयस तरी काय एवढं? मी म्हणालो, मी काहीच लिहिलं नाही, हे आपलंच वाङ्मय हाताने लिहून आणलंय, मी तुम्हाला दुसरं काय देणार? हे ऐकून ते क्षणभर स्तब्ध बसले. त्यांच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळले. त्यांनी पुस्तक उघडून पाहिलं, टेबलावर ठेवलं आणि ते आत गेले. आतून 101 रुपये आणून माझ्या हाती दिले. म्हणाले, हे पुस्तक मला पोहोचलं, आता ते तू तुझ्याकडेच ठेव. ते पुस्तक अजून माझ्याकडे आहे, तो माझा अमूल्य ठेवा आहेच. परंतु महाराजांनी माझा भाबडेपणा समजून घेऊन माझ्यासाठी सांडलेले ते दोन अश्रुबिंदू मला ब्रह्मांड मोलाचे वाटले. तो क्षण माझ्या अंतःकरणात कायमचा कोरला गेला. मग महाराजांनी जयंत तुपे म्हणून आचारी होता त्याला मला खायला चहा वगैरे देण्यास सांगितले. चहा घेताना एक विचार मनात आला की या पैशातून आपण एक भारीपैकी कापड घेऊन शर्ट शिवावा. मंदिरातील स्वयंपाकघरात जेथे आता माठ वगैरे ठेवलेला आहे तेथे मी बसलो होतो. महाराज तेथे आले आणि म्हणाले, हे पैसे तू पाकिटात घाल आणि आपल्या बायकोजवळ दे, शर्टचे कापड मी तुला देतो. आणि त्यांनी मला क्रीम कलरचे शर्टाचे आणि चॉकलेटी कलरचे पॅन्टचे कापड दिले. ते कपडे मी जवळजवळ 10-15 वर्षे वापरले. ते पैशांचे पाकिटही अजून माझ्या घरी जपून ठेवलेले आहे. महाराजांच्या खोलीत एक फिलिप्सचा वॉल्वचा रेडिओ आहे. कधीतरी सकाळच्या वेळी महाराज त्यावर भक्तिसंगीत लावित असत. महाराज मुंबईला किंवा डेरवणला गेलेले असले आणि त्याच दरम्यान क्रिकेटची मॅच असली तर वझे काका सवड मिळेल तेव्हा धावते वर्णन ऐकत असत. एकदा असेच वझे काका मॅच ऐकत असताना नेहमी येणारे एक प्राध्यापक तेथे आले आणि तेही मॅचचे धावते वर्णन ऐकत बसले. त्यांनी वझे काकांच्या विडी बंडलातील विडीही ओढली. महाराज आल्यावर मात्र तुमच्या अनुपस्थितीत वझे क्रिकेटचे धावतं वर्णन ऐकत बसलेले असतात अशी तक्रार त्यांनी महाराजांजवळ केली. अर्थातच महाराजांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर वझे काकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. 1977 साली जेव्हा लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी तिच्या निकालाविषयी मोठी उत्कंठा होती. काँग्रेस पक्ष आणि व्यक्तिशः इंदिरा गांधी यांच्याविषयी उलटसुलट चर्चा, मते मतांतरे यांना सर्वत्र उधाण आलेले होते. बहुतांश वातावरण काँग्रेस विरोधीच होते. त्यामुळे निवडणूक निकालाच्या दिवशी वातावरण अतिशय उत्तेजित होते. मला तर फारच उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यामुळे महाराजांना विनंती करून मी रेडिओवरील बातम्या सतत ऐकत होतो. श्रीमती इंदिरा गांधींचा पराभव झाला ही त्या दिवशीची रात्री अगदी उशिरा आलेली सर्वात अकल्पित बातमी. मी ती ताबडतोब महाराजांपर्यंत पोहोचवली आणि माझी आगाऊ बुद्धी वापरून त्या आता पुन्हा ग्रामपंचायतीला तरी निवडून येतील की नाही अशी शंका व्यक्त केली. महाराज अगदी शांतपणे मला म्हणाले की येत्या 2-2.5 वर्षात पुन्हा निवडणुका होतील आणि त्या पुन्हा पंतप्रधान होतील आणि त्यावेळी तूच ही बातमी मला सांगशील. मी अवाक झालो. पूर्वी मंदिरात सकाळ, केसरी आणि साप्ताहिक स्वराज्य ही वर्तमानपत्रे घेतली जात. दुपारच्या भोजनानंतर महाराज जशी लहर लागेल तशी ती वर्तमानपत्रे वाचित असत. महाराजांच्या खुर्चीसमोरील बाकाखाली ती ठेवलेली असत. तेथून ती दुसरीकडे नेऊन वाचायला परवानगी नसे. महाराजांपुढे बसून कोण वर्तमानपत्रे वाचणार? पण मला तर रोजची वर्तमानपत्रे वाचल्याशिवाय चैन पडायची नाही. तेव्हा मी दुपारी जेवणानंतर महाराजांपुढे बसे आणि सर्व धैर्य एकवटून वर्तमानपत्रे वाचून घे. एकदा वर्तमानपत्र वाचत असतानाच महाराज आपटे काकांना म्हणाले, जा रे, आज मंगला थिएटरची रात्रीची 7 तिकिटे काढू ना. आज वालावलकर साहेब, बाजीराव, श्यामराव आणि बाणावली मुंबईहून येणार आहेत. शिवाय तू, मी आणि अशोक असे मिळूनच सिनेमाला जाऊ. आपटे काका थिएटरवर जाऊन आले पण तिकिटे मिळाली नाही. लावारिस हा अमिताभचा नवा सिनेमा लागलेला होता आणि पुढच्या 7 आठवड्यांची सर्व तिकिटे आगाऊ तिकीट विक्रीतून संपलेली होती. आपटे काका हात हलवीत परत आलेले पाहून महाराज म्हणाले, आता हा अशोक जाऊन तिकीटं काढून घेऊन येईल. मी मंगला थिएटरवर गेलो, डोअर किपरला विचारलं, तिकीटं ब्लॅकमध्ये कोण विकतं? त्याने सांगितलं की समोर खारे शेंगदाणे विकणारी जी बाई बसलेली आहे तिच्याकडे ब्लॅकची तिकीटं मिळतात. त्या बाईकडून मी 7 रुपयाचं तिकीट 35 रुपयाला याप्रमाणे एकंदर 7 तिकिटं घेतली आणि परत मंदिरात आलो. ती तिकिटं महाराजांकडे मी दिल्यावर ते म्हणाले, अशोकला कामाला पाठवला की तो काम फत्ते करूनच येणार, म्हणून तर तो मला आवडतो. ही तिकिटे मी कोठून पैदा केली आणि त्यासाठी किती पैसे दिले हे त्यांनी मला विचारले नाही. सिनेमाची तिकिटे आणणे हे त्या मानाने अगदीच किरकोळ काम. परंतु मी पुण्याला बदलून आल्यावर एकदा महाराज मला म्हणाले की तू सरकारी नोकरीत आहेस तेव्हा माझे एक काम कर, ती अमुक एक मुलगी आहे तिला DEDला प्रवेश मिळवून दे. DED प्रवेशाचं काम व्हायचं जिल्हा परिषदेत. मी सरकारी नोकर होतो पण तृतीय श्रेणीतला, त्यातही पुण्यात नव्याने आलो होतो. ही सर्व हकीकत 1976 आहे. तेव्हा हे काम पूर्ण करण्यासाठी माझ्याजवळ कोणत्याही प्रकारचे बळ नव्हते. महाराजांनी 3-4 वेळा आठवण केली पण मला नेमके काय करायला हवे हेच समजत नव्हते. अखेरीस एक प्रयत्न करून पाहावा म्हणून मी आमचे उपसंचालक GD करकरे यांना भेटलो. त्यांचा माझा थोडाफार परिचय होता. हे करकरे कर्तृत्ववान व लोकांच्या उपयोगी पडणारे होते, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा लोकसंग्रह भरपूर होता. मी त्यांना भेटून माझे काम करण्याविषयी विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे 2 दिवसांनी त्यांनी मला फोन करून बोलावून घेतले. मला घेऊन ते जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीयुत बापूसाहेब थिटे यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी त्या मुलीच्या DED प्रवेशाचा प्रश्न त्यांचे समोर मांडला आणि त्या मुलीला प्रवेश द्यावा अशी विनंती केली. त्यानंतर 2-3 दिवसांनी करकरे साहेब स्वतःच माझ्या कार्यालयात माझ्या टेबलसमोर येऊन बसले व त्यांनी माझे काम झालेले आहे हे आवर्जून सांगितले. मोठे साहेब स्वतः येऊन माझ्याशी सख्यत्वाने बोलत आहेत हा आमच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये चर्चेचा विषय झाला होता. दुसऱ्या दिवशी मी मंदिरात आलो आणि त्या मुलीचे काम झाले आहे, आता तिने फी भरून प्रवेश घ्यावयास जावे असे सांगितले तेव्हा महाराजांना फार आनंद झाला. महाराज आल्या गेल्याला माझा पराक्रम सांगत होते. त्यांनी मला एक शर्ट पॅन्टचे कापड प्रसाद म्हणून दिले. खरे तर ही गोष्ट स्वतः महाराजांनीच घडवून आणली होती, मात्र त्याचे श्रेय माझ्या उंजळीत टाकले. सद्गुरू शिष्याला मोठे करतात असे वाचले होते, त्याचे प्रत्यंतर असे आले. पुढे काही दिवसांनी श्री बाबा महाराजांचा प्लॉट 937D आणि महाराजांनी विकत घेतलेला प्लॉट 937C या दोन्ही प्लॉटचे अर्बन अँड सिलिंगचे विवरणपत्र भरलेले होते. त्याचे ना हरकत पत्र आणून देण्याविषयी त्यांनी मला सांगितले. माझे मित्र बंडोपंत निरोखेकर यांचे एक राळकर नावाचे मित्र त्या ऑफिसमध्ये होते. तेव्हा मी वारंवार निरोखेकरांना घेऊन त्यांना भेटायला जाण्याचा सपाटा लावला. ते राळकर मला नेहमी सांगत की असे ना हरकत प्रमाणपत्र अजून कोणाला दिलेले नाही, त्याबाबतची कायद्यातील कलम स्पष्ट नाहीत, सरकार रोज नवीन परिपत्रक काढत आहे, तेव्हा याबाबतीत तू फार आग्रही राहू नकोस. परंतु मी त्याच्या ऑफिसातील माझ्या खेपा चालूच ठेवल्या आणि शेवटी 5-6 महिन्यांनी एकदाचे ते प्रमाणपत्र मला मिळाले. माझे मित्र बंडोपंत निरोखेकर यांना डेहराडून येथे उच्च शिक्षणासाठी जायचे होते. त्यावेळी महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली. एवढेच नव्हे तर त्यांचा पाय मोडण्याचे दुःख महाराजांनी स्वतः भोगून संपवले होते. महाराजांनी त्या मुलीच्या डीएड प्रवेशाचे काम केल्याबद्दल प्रसाद म्हणून मला शर्ट पॅन्टचे कापड दिले, ही तर सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी मला वेळोवेळी शर्ट पॅन्टची कापडं, गंजी फ्रॉक्स, टॉवेल्स वगैरे अनेक वस्तू दिल्या. त्यांनी एक पांढऱ्या रंगाचे सोवळे आणि एक चॉकलेटी रंगाची शाल दिली होती, ती मी अजून पुरवून पुरवून वापरतोय. एकदा त्यांनी मला 12 सफारी, 20 पायजमे आणि 20 झब्बे एकाच वेळी शिवले. महाराज अमेरिकेला निघाले तेव्हा ते वालावलकर साहेबांना म्हणाले, अशोकला सूट शिवणार असाल तरच मी अमेरिकेला येईन. वालावलकर साहेबांनी मुंबईतील कुटिरियर नावाच्या टेलरला पुण्याला आणून एक नव्हे तर चक्क 3 सूट माझ्यासाठी शिवून घेतले. एकंदरीत कपड्यालत्त्याचे बाबतीत माझी चंगळ होती, परंतु महाराजांकडे मात्र 2 धोतरे, 2 शर्ट आणि ते 20 वर्षे वापरीत असलेला जुना कोट एवढेच कपडे असत. नवीन कोट शिवला तर तो कोणाला तरी देऊन टाकायचे. काम करताना धोतर भिजलं तर राजापुरी पंचा लावून असायचे. मी म्हणे, गोडाऊनमध्ये 40-50 धोतर जोड्या आहेत, एक आपणासाठी घेऊन येतो. तर ते म्हणायचे, मी गरीब मनुष्य आहे, हा छानछोकीपणा मला परवडणारा नाही. कमीत कमी गरजेत समृद्ध आयुष्य कसं जगायचं याचा आदर्श म्हणजे माझे महाराज. महाराज नेहमी म्हणत की मी आपद्धर्मामध्ये जगतोय. आज स्थलशुद्धी नाही, आचारशुद्धी नाही, विचारशुद्धी नाही, कालशुद्धी नाही, संगतीशुद्धीही नाही. पुरुषांनी धोतर आणि स्त्रियांनी 9 साडी नेसावी असा त्यांचा आग्रह असायचा. मंदिरातील उत्सव प्रसंगी तरी तुम्ही धोतर नेसा, निदान पंचा तरी नेसा असा त्यांचा आग्रह असे. मंदिरातील आचारी, वाढपी तसेच मंदिरातील अंतर्गत स्वच्छता करणारे ब्राह्मण सेवक यांनी धोतर किंवा पंचा नेसला पाहिजे याबाबत ते आग्रही असत. धोतर वापरणे हे सोयीस्कर आणि कमी खर्चाचे असते. धोतर धुतल्यानंतर लगेच वाळते. प्रसंगी अर्धे धोतर कोरडे ठेवून स्नान करता येते. कोरड्या भागाने अंग पुसता येते. अंथरायला चटई, सतरंजी काही नसेल तर अर्धे धोतर अंथरायला आणि अर्धे पांघरायला उपयोगी पडते. शिवाय धोतर किंवा साडी शिंप्याकडे नेऊन त्यावर आणखी संस्कार करावे लागत नाहीत, म्हणजे तुमचे परावलंबित्व कमी होते. पुस्तकी विद्या आणि परावलंबी जीणे हे खोटे आहे असे ते म्हणत असत. शर्ट पॅन्ट बरोबर आणखी अंतरवस्त्रांचा खर्च होतो, म्हणून आर्थिक विचार केला तरी धोतर वापरणे श्रेयस्करच आहे. भक्तिमार्गातील माणसालाही धोतरच वापरणे योग्य. क्रिकेट, टेनिस सारखे महागडे खेळ खेळण्यापेक्षा भारतीय खेळ चांगले, त्याने सर्वांगाला व्यायाम होतो. शिवाय महागड्या साधनांवर खर्च करावा लागत नाही. म्हणून महाराज नेहमीच हुतुतू, खो खो, आट्यापाट्या अशा देशी खेळांचा पुरस्कार करीत. पोशाखातील नीटनेटकेपणा हा महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा एक खास भाग होता. धोतर, सदरा, कोट आणि टोपी असा साधा पोशाख असे. पूर्वी पुठ्ठ्याची काळी टोपी ते वापरीत. नंतर गांधी टोपी वापरू लागले तेव्हा ती नीट इस्त्री केलेली असे. टोपी घालून ती सारखी करताना दोन्ही बाजूंनी ते हाताचे तळवे तिच्यावर फिरवीत. त्यावेळी कधी विचारायचे, आज कुणी इस्त्री केली, माझा नेहमीचा माणूस नव्हता काय? आणि खरोखरच त्या दिवशी कोणी दुसऱ्या माणसाने इस्त्री केलेली असे. सदऱ्याच्या कॉलरला डाव्या बाजूस कॉलरच्या खाली एक छोटी गळपट्टी असायची. ती उजव्या कॉलर खालील बटणाने बंद केली की कंठाजवळील भाग पूर्णपणे झाकला जायचा. कॉलर खालील बटण ते मला लावायला सांगायचे आणि मी बटण लावण्यापूर्वीच लटक्या रागाने आरडाओरडा करायचे, काय रे माझा गळा दाबतोस काय? घड्याळाचा स्टीलचा दाब देऊन बंद करायचा पट्टा होता, तोही लावताना दुखतंय रे, अरे हळू, अशा लटक्या तक्रारी चालू असायच्या. कोटाला डाव्या कॉलरच्या मागे आतील बाजूस एक चोरकप्पा होता, त्यात महत्त्वाच्या वस्तू ते ठेवायचे. श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती सेवा मंडळाच्या ज्या सभा होत असत त्यावेळी महाराज आम्हाला सांगत असत की श्री सद्गुरू बाबांचे वैभव हे असेच अजून 90 वर्षांपर्यंत वाढेल, पुणे अजून 105 वर्षे टिकेल, मुंबई 100 वर्षेच अस्तित्वात राहील, पुढे मोठे प्रलयंकारी युद्ध होऊन जगातील किमान 50 देश त्या युद्धात नष्ट होतील, महाराजांच्या भाकिताप्रमाणेच सर्व काही चालू आहे. महाराज सांगत, पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्याप्रमाणे देवांच्याही मुदती असतात, काही कालानंतर हे देवही बदलतात. तू बघ, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई यांच्या माथ्यावर शिवलिंग आहे. जगाचे जे मूळ आहे त्याला महासदाशिव आणि महाविष्णू म्हणतात. गिरीचा व्यंकोबा म्हणजेच तिरुपती बालाजी हा शंकरच आहे, फक्त तो विष्णू म्हणून पूजिला जातो. श्री कपिल महामुनी या महायुगाच्या सुरुवातीपासून अवकाशात दर्भाच्या आसनावर उपासनेला बसले आहेत, तेही अधांतरी, आणि वर ऊन पाऊस लागू नये म्हणून गवताचे छप्पर आहे, तेही अधांतरी. मी त्यांचे दर्शन घेऊन आलो आहे. माझे केस वयाच्या 18-19व्या वर्षीच पिकले होते, पण मी हेअरडाय कधीच वापरला नव्हता. एकदा मंदिरातील भाऊ चव्हाण माझे केस कापून झाल्यावर केसाला रंग लावू लागले. मी म्हटलं, अरे महाराजांनी हे पाहिलं तर मारतील. भाऊ म्हणाले, मारतील कसे, त्यांनी तर चांगला जपानी हेअरडाय आणला आहे. भाऊ चव्हाण हेअरडाय लावत होते तोपर्यंत मी लावून घेत होतो. पुढे वर्षभराने केव्हा तरी भाऊंचा उत्साह कमी झाला आणि मग केस रंगवणे बंद झाले. 1976 साली एकदा रात्री स्वप्नात मला श्री बाबांचे दर्शन झाले. बाबा म्हणाले, अरे माझ्या विठोबाला थंडी लागते, तू त्याला एक ब्लँकेट आणून देशील का? मी म्हटलं, मी आणून देतो. त्यानंतर 3-4 दिवसांनी मी कामानिमित्ताने बाहेर गेलो होतो तेव्हा एक ब्लँकेट घेऊन आलो आणि महाराजांना आधी सांगून उपयोग नाही, योग्य वेळ पाहूनच दिलं पाहिजे, नाहीतर संतापतील, अशा विचाराने ते माझ्याजवळच ठेवले होते. 2-4 दिवसांनी एकदा महाराज हसून खेळून बोलत होते तेव्हा हळूच मी ते ब्लँकेट त्यांना दिलं. ते म्हणाले, अरे हे कोणाला आणलंयस? मी म्हटलं, तुमच्यासाठीच, बाबांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं म्हणून आणलंय. बाबांनी सांगितलं? मी होय म्हटलं. मग ते खुर्चीत बसले आणि ते ब्लँकेट पांघरून चांगले 2 तास बसले होते. नंतर मला त्यांनी त्याची घडी करायला सांगितली. मग म्हणाले, हे तुला घे, तुला म्हणजे तुला, अगदी बायकोला सुद्धा द्यायचं नाही. मग त्यांनी त्या ब्लँकेटची किंमत विचारली, तेवढे पैसे आतून आणून मला दिले. ते ब्लँकेट अजून माझ्याजवळ जपून ठेवलेलं आहे, मी ते वापरतो. माझ्या सद्गुरूंच्या प्रेमाची ऊब त्या ब्लँकेटमुळे मी अनुभवतो. 1977 साली बिडकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पहाटे 5 वाजता मी महाराजांना नमस्कार करायला गेलो. ते फार प्रसन्न चित्त होते. मला म्हणाले, तुला काय पाहिजे रे, माग काय दे. मी म्हणालो, मला चित्तशुद्धी पाहिजे. ते यावर काही बोलले नाहीत, फक्त हसले, मला बसवलं, चहा झाला. नंतर आम्ही मंदिरात विडे ठेवायला गेलो. सप्रे गुरुजींनी शांतीसुक्त मंत्र वगैरे म्हटले. महाराजांनी विडे ठेवताना नेहमीप्रमाणे बाबांची प्रार्थना केली आणि त्याचवेळी ते बाबांना म्हणाले, ज्यांना चित्तशुद्धी पाहिजे असेल त्यांचे चित्त आपण शुद्ध करा. त्यानंतर काही क्षण मी जे अनुभवले ते नेमक्या शब्दात व्यक्त करणे कठीण नव्हे तर अशक्यच आहे. माझ्या मनातून वाईट विचारांची पुटं विरघळून गेली. आयुष्यभर मनावर जाणवणारा ताण, मनाला काचणारी भावना झर झर नष्ट होऊन मन एका अपूर्व शांततेने व्यापून गेले. आयुष्यातले सारे ताणतणाव क्षणात नाहीसे झाले आणि मला एक विलक्षण प्रसन्नपणा जाणवू लागला. त्या काही क्षणात मी सद्गुरूंच्या कृपेने एखादी अमूर्त गोष्ट मूर्त स्वरूपात माझ्या डोळ्यांसमोर विरून जाते असा काहीतरी विलक्षण अनुभव बाबांच्या पायाशी अनुभवला आणि त्यानंतर आजपर्यंत कसल्याच बाबतीत वाईट विचारांची सावलीसुद्धा माझ्या मनाला स्पर्शली नाही. त्यावेळी मी मंदिरात मानसपूजा आणि थोडंसं ध्यान करीत असे. माझं श्री बाबांजवळ एकच मागणं असे की आपल्यासारखी विदेहावस्था मला प्राप्त करून द्या. महाराजांच्या लक्षात ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आली. एकदा मी दर्शनासाठी गेलो असता ते मला म्हणाले, तुझे मागणे चांगले आहे परंतु आपल्यासारखे हा शब्द योग्य नाही. आपण कोणाशीही आपली तुलना अथवा बरोबरी करू नये. तेव्हापासून प्रार्थना करताना मी ते शब्द टाळले आणि आयुष्यातही कोणाशी तुलना बरोबरी किंवा स्पर्धा करणे टाळले. एकदा मी महाराजांना विनंती केली की आपल्या कुलाचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचे मला दर्शन व्हावे अशी फार इच्छा आहे. महाराज थोडे हसले आणि किंचित विचार करून म्हणाले, श्री रामचंद्रांच्या प्रत्यक्ष दर्शनाने तू कदाचित घाबरून जाशील. अर्जुनाला झालेल्या विश्वरूप दर्शनासारखेच ते अतिभव्य अति तेजस्वी असेल. ते दर्शन तुला सहन होणार नाही. आपल्या डोळ्याला एवढी भव्य परिमाणे पाहूनच अंगाला कापरे भरते. 40-50 फूट उंचीची श्रीरामांची मूर्ती तुझ्यासमोर उभी राहिली तर तुला भीती वाटेल. तो विषय पुढे तेथेच थांबला. एके दिवशी श्री बाबांच्या मंदिरात दुपारी मी बसलो होतो. तेथे एक लाकडी पेटी, त्याला हाडपा म्हणायचे, तर ती लाकडी पेटी होती. कधी वेळ मिळाला की मी त्या पेटीवर 10 मिनिटे बसत असे. त्या दिवशी सर्व कामे हातावेगळी झाली होती आणि जेवणाला थोडा वेळ होता म्हणून अगदी सहजपणे मी तेथे बसलो होतो. त्यावेळी एक अति तेजस्वी सुंदर असे एक बालक मला श्री बाबांच्या मंदिरात क्रीडा करीत आहे, रांगत आहे, हसत खेळत आहे असे दृश्य दिसले. त्या बालकाचा रंग विलक्षण होता. तो निळा नव्हता, तो जांभळा नव्हता, तो गौरवर्णही नव्हता. शब्दात वर्णिता न येणारी अशी तेजाची एक झळाळी त्या बालकाच्या सर्वांगावर होती. हे कोणी मंदिरात दर्शनाला आलेल्या मातेचे रांगते मूल नव्हे. मग हे बालक आहे तरी कोण? हा विचार मनात आला आणि क्षणार्धात माझ्या लक्षात आलं की मला पाहणे शक्य होईल अशा बालस्वरूपात प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची इच्छा माझ्या सद्गुरूंनी पुरी केली आहे. मी तात्काळ उठून त्या तेजस्वी बालकाला म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या बालरूपाला साष्टांग नमस्कार घातला. 1977 साली सतत 3 दिवस मारुती रायांनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिले. 3र्या दिवशीचे दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसते. अंजनी माता एका प्रचंड शिलेवर बसलेल्या आहेत. एक पाय अंगाशी दुमडून घेतलेला आहे तर दुसरा समोर मोकळा सोडलेला आहे. आणि मारुती राया स्तनपान करीत आहेत. मात्र मारुती बालवयात नव्हता तर 15-20 वर्षांचा असावा असा वाटत होता. त्याच्या तोंडातून दुधाचे ओघळ ओठावरून वाहत होते. मी त्याला म्हटले, अरे एवढा मोठा झालास आणि अजून मातेचे दूध पितोस? मारुतीने मला तू श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र म्हण असे सांगितले. मी त्याला सांगितले की माझ्या गुरूंनी सांगितले तर अवश्य हा मंत्र म्हणेन, अन्यथा नाही. तेव्हा मारुती म्हणाला की तुझे गुरु तुला तसे सांगतील. सकाळी जाग आल्यावर मला ते स्वप्न आठवत होतेच, परंतु याचा नक्की अर्थ काय याविषयी मनात संभ्रम होता. त्या दिवशी मंदिरात गेलो तेव्हा महाराज म्हणाले, अरे तो मारुती फार गडबड करीत होता ना, त्याला मी आता बांधून टाकतो. मी विचारले काय झाले, तेव्हा महाराज म्हणाले, मारुतीच्या इच्छेप्रमाणे जर तू आजच हिमालयात तपश्चर्येला गेलास तर तुझ्या आई वडिलांना म्हातारपणी कोण बघणार? तुझी बायको दोन मुलं आहेत, हे सारे उघड्यावर पडतील. तेव्हा हे सारे आपण पुढे ढकलू, तू आहेस तेथेच गुरुसेवा करीत राहा. आजपासून 36 वर्षांनी तू मारुती होशील. या भविष्यवाणीचा अर्थ काय हे मला कळलेले नाही, मात्र माझ्या सद्गुरूंचे शब्द आहेत त्याप्रमाणेच सारे होईल हा माझा ठाम विश्वास आहे. माझ्या मनातील स्वप्नाविषयीचा संभ्रम मी सांगण्याआधीच त्यांना कळला होता आणि त्यांनी त्याचे यथायोग्य निराकरण केले होते. हा शब्देविना संवाद अनेक वेळेला अनुभवाला येत असे. माझ्या मनात काही शंका, काही संभ्रम, काही विचारतरंग उठले तर महाराज स्वतः होऊन मला काही मार्गदर्शन करून त्याचे योग्य ते निराकरण करीत. माझे प्रश्न किंवा समस्या, माझ्या सांसारिक अडचणींचा पाढा त्यांच्यापुढे वाचावा हे माझ्या संकोची मनाला प्रशस्त वाटत नसे, त्यामुळे मी त्या मनातच वागवीत असे. पण महाराजांना ते अचूक कळून यायचे, मग गोष्ट महत्त्वाची असो किंवा शुल्लक. 1978 सालची गोष्ट. माझ्या पत्नीला काही अगदी घरगुती गोष्टी महाराजांचे कानी घालून त्यांचा सल्ला घ्यायचा होता. त्यावेळी तेथे दुसरे कोणी असू नये असे तिला वाटत होते. सायंकाळी 4 मंदिर उघडायचे. ती 4 मंदिरात गेली. मनात सारखे घोकत होते की तिथे कोणी परकी व्यक्ती नसावी, महाराज एकटेच मला भेटावेत. ती महाराजांपुढे गेली. घामाघूम झालेली होती. तिची अस्वस्थता महाराजांनी जाणली. ते म्हणाले, आधी पाणी पी, शांत बस आणि मग काय ते सांग. त्यावेळी बाजूच्या स्वयंपाकघरात आचारी होता. त्याला महाराजांनी बाहेर बोलावून काहीतरी काम काढून त्या ठिकाणापासून दूर पाठवले. तिच्या मनातील नेमके ओळखून त्यांनी तिला मोकळेपणाने तिच्या समस्या सांगण्याची संधी दिली. अशीच एकदा आमच्या रामकाकांची तार आली की मी सिरियस आहे, ताबडतोब निघून ये. मीच त्यांना नरसोबाच्या वाडीला ठेवले होते याविषयी यापूर्वी उल्लेख आला आहेच. रामकाका थोडे चेष्टेखोरही होते. कदाचित त्यांनी गंमत म्हणून ही तार केली असेल किंवा ते खरंच आजारी असतील. गंमत केली असेल तर फुकट हेलपाटा, अकारण खर्च आणि मंदिरातील सेवेत उगाचच खंड. पण खरोखरच जर त्यांना बरं नसेल, मदतीची गरज असेल तर मी जाणे आवश्यकच ठरले असते, कारण मी त्यांची सर्व जबाबदारी घेतलेली होती. द्विधा मनस्थितीतच मी सकाळी मंदिरात नेहमीप्रमाणे आलो. प्रश्न विचारावा की न विचारावा याबाबतीत माझा अगदी हॅमलेट झाला होता. महाराज तेथेच येरझारा घालीत होते आणि मी माझ्या नकळत त्यांच्या समोरच्या बाकावर न बोलता बसून होतो. बहुधा माझ्याकडून पृच्छा केव्हा होते याची ते वाट पाहत होते आणि मी मात्र गप्पच. अखेर त्यांनी माझे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाले, विचार काय विचारायचे ते. मग मी माझ्या मनातील प्रश्न त्यांना विचारला आणि लगेच ते म्हणाले, तो काही आजारी वगैरे नाही, तू खुशाल तुझ्या कामाला जा, आणि ते आपल्या कामाला निघून गेले. पुण्याला भाड्याच्या जागेत आम्ही साधारण 3 राहिलो. पहिल्या वर्षी भाडे 200 होते. माझी जागा घेण्याची क्षमता नाही हे लक्षात येताच ते त्या आमच्या साहेबांनी जागेचे भाडे पुढील वर्षी 300 रुपये केले. मग हा प्रामाणिकपणा आहे, सांगू तेव्हा हा जागा सोडील हे लक्षात आल्यावर त्यांनी भाडे 400 रुपये केले. आणि मग त्यांनी माझ्याजवळ 5000 रुपये अनामत रक्कम आणि 600 रुपये भाडं असा एक प्रस्ताव मांडला. ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. मी म्हटलं मी जागा सोडतो आणि ट्रक आणून सरळ सामान भरलं आणि अक्षरशः ट्रक पहिल्यांदा वळेल तिकडे जायचं मनात ठरवलं आणि निघालो. ट्रक सातारच्या दिशेने वळला आणि आम्ही तिकडे निघालो. सामान सातारला माझे मेहुणे डॉक्टर माधवराव पेंढारकर यांचे घरी उतरवलं आणि त्यांच्याकडे काही दिवस राहून जागा शोधली. जागा शोधायला माधवरावांनी मदत केली. माझ्या तीनही बहिणी आणि त्यांचे यजमान यांनी मला अशी वेळोवेळी माझ्या अडचणीच्या वेळी भरपूर मदत केलेली आहे. बिराड लावून झालं, कुटुंबाची व्यवस्था केली आणि मी मंदिरात आलो. झाला प्रकार महाराजांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, आता बाहेर कोठे राहू नकोस, आता मंदिरातच राहा. तो 1979 जून महिना होता. मी मंदिरात राहू लागलो. सरपोतदार सकाळी भाकरी आणि कुळथाचं पिठलं भरून द्यायचे, ते खाऊन कामावर जायचे. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाबरोबर बटाटेवडा आणि असंच काहीतरी थोडंसं खायचं आणि रात्री महाराजांबरोबर जेवायचं. कुटुंब साताऱ्यात आणि मी पुण्याला असा जीवनक्रम सुरू झाला. महाराज महिन्यातून एखाद्या वेळी मला सातारला पाठवायचे. मी शनिवार रविवार असा सुट्टीच्या दिवशी जात असे, पण बऱ्याच वेळा मंदिरातील उत्सवांमुळे जाता येत नसे आणि मग पत्नी वैतागत असे. काही वेळा तर 2-3 महिने जाणे होत नसे. मग तुम्ही येत नाही, तेथेच राहता, अशी तक्रार पत्नी करीत असे. त्यावर मी सांगत असे की मी मंदिरात मोफत राहतो, जेवण खाण्याचेही पैसे ते घेत नाही. अशा परिस्थितीत उत्सव असताना तेथे न राहता मी घरी निघून आलो तर चांगले दिसेल काय? उत्सवाचे वेळीच माणसांची तेथे गरज असते. अशा वेळी माझे जाणे म्हणजे कामचुकारपणा होणार नाही का? अशाने महाराजांची आपल्यावरची कृपादृष्टी आहे त्याऐवजी ते रागवणार नाहीत का? एकदा साताऱ्यात कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्रू सरस्वती आले होते. त्यांच्या दर्शनाला महाराज बाजीराव टिकेकर यांना बरोबर घेऊन गेले होते. त्यावेळी मी त्यांना विनंती केली की त्यांनी सातारला माझ्या घरी जेवायला यावे. महाराज म्हणाले, पूर्वीही तुझ्या घरी मी जेवलो होतो, आत्ताही मी अवश्य जेवायला येईन. मला अतिशय आनंद झाला. आमच्या मालकांच्या घरी मी फोन केला आणि पत्नीलाही आनंदाची बातमी सांगितली. मी तिला काय पदार्थ करायचे तेही सांगितले. भात, मसाले भात, भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर, भजी, एक पक्वान्न, पोळ्या वगैरे वगैरे. महाराज जेवायला आले. बायकोला म्हणाले, एवढं अन्न शिजवायचं नाही, आमटी भात करायचा बरं का बाळ? एवढं नाही करायचं पुढच्या वेळी, लक्षात ठेव बरं. कुणीतरी मूर्खानं हे तुला सांगितलेलं दिसतंय. सातारला आमच्या बिराडी जाऊन आल्यावर एकदा महाराज मला म्हणाले, तू आता पुण्यात फ्लॅट घे. आता फ्लॅट घ्यायचा तर 1-1.25 लाख किमान 70-80 हजारांची तरतूद हवी. तेव्हा कोथरूडला 100 रुपये प्रति चौरस फूट भावाने जागा मिळायची. तरीही हे 70-80 हजार रुपये उभे कसे करायचे हा प्रश्न होताच. माझा मिळणारा सर्व पगार 2 मुलं, पत्नी आणि वृद्ध आई वडील यांच्यावरच खर्च व्हायचा. तशी विलासी राहणी नव्हती, पण जेवणखाण व्यवस्थितच असायला हवं, आल्या गेल्याचं आदरातिथ्य व्यवस्थित झालं पाहिजे वगैरे घराण्याची शिस्त होती. पगाराव्यतिरिक्त 1 पैशाचे उत्पन्न नाही. आजारपण, नातेवाईकांकडील कार्यप्रसंग यासारख्या बाबींमुळे महिना अखेर शिल्लक खाती काही पडायचं नाही. म्हणून मी महाराजांना जागा विकत घेण्यातील माझ्या अडचणी सांगितल्या. महाराज म्हणाले, अरे तुझे नातेवाईक सगळे सुसंपन्न आहेत, प्रत्येकाने 10-10 हजार रुपये दिले तरी सहज पैसे जमतील. मी म्हटलं, मी नातेवाईकांकडे पैसे मागणार नाही, ते मला जमणारच नाही, मला घराची एवढी हौस नाही, सातारच्या बिराडात माझं कुटुंब सुखात आहेच की। हे जरी मी म्हटलं तरी महाराजांनी आपल्या मनाशी काही ठरवलेले असावे, कारण त्यांनी वालावलकर साहेबांना तातडीने बोलावून घेतलं। तू विमानाने ये, आपण अशोकला एक फ्लॅट घेऊन दिला पाहिजे, असा फोन त्यांनी साहेबांना केला। त्याप्रमाणे साहेब शनिवारी आले। तो दिवस दसऱ्याचा होता। पत्नीही साताऱ्याहून योगायोगाने आलेली होती। वालावलकर साहेबांनी पुण्यातील शर्मा नावाचा एक ब्रोकरही बोलावला होता। महाराज, साहेब, तो ब्रोकर आणि मी बसलो होतो। पत्नीही बाजूच्या बाकावर बसली होती। फ्लॅट कोठे घ्यायचा, किंमत किती वगैरे थोडी चर्चा साहेबांशी करून त्यांनी 2.25 लाखांपर्यंतचा फ्लॅट घ्यायचा असे सांगितले। आम्ही आता प्रत्यक्ष जागा बघायला निघणार, एवढ्यात महाराज वालावलकर साहेबांना म्हणाले, बस रे वालावलकर, तू याला समर्थनगरमध्येच जागा दे, पुण्यात फ्लॅट बीट घेण्याचं कॅन्सल। शर्मा, तुम्ही चहा घेतलात ना, तुम्ही निघा। आणि बायकोकडे वळून म्हणाले, काय ग, तुला मुंबईला राहायला चालेल की नाही? माझी पत्नी म्हणाली, मी मुंबईत कशी राहणार, मला मुंबईची माहिती नाही, आमचं तिथं कोणी नाही, सासू सासरे आणि 2 मुलं यांच्यासह राहायचं आहे, हे मला जमेलसं वाटत नाही। महाराजांनी ठामपणे तिला सांगितलं, काही नाही, तू अंधेरीला जाऊन राहा, अंधेरीतून तुला कुठेही बाहेर जावं लागणार नाही, घराच्या जवळपास सर्व तुला मिळेल, तुझं सर्व काही व्यवस्थित होईल। माझ्या पत्नीच्या स्मरणात अजून हे शब्द जसेच्या तसे आहेत। प्रसंग परत्वे त्याची प्रचिती तिला येत असते। 2 वर्षांपूर्वीचीच घटना। आमचा नातू म्हणजे कमलेशचा मुलगा सुमेध काही केल्या पाळण्यात झोपत नसे, म्हणून कमलेशने बांद्र्याला जाऊन एक गाडी आणली। बाबा गाडी नव्हे, पण थोडीशी त्या प्रकारचीच गाडी। त्यात सुमेधला झोपवून ती गाडी पुढे मागे करीत बसलं की त्या गुंगीत तो झोपायचा। आपण अगदी आरामात खुर्चीत वाचत बसायचं आणि पायाने ती गाडी हलवीत राहायचं। 2 महिने वापरल्यानंतर एक दिवस त्या गाडीचं एक चाक मोडलं। 1400 रुपयांची ती गाडी जेथून आणली तेथे कमलेश दुरुस्तीसाठी घेऊन गेला। तो दुकानदार म्हणाला, ये रिपेअर नाही होगा। मग पार्ला, सांताक्रूज अशी 2-4 ठिकाणी चौकशी केली। सगळे म्हणत, ही काही दुरुस्त होण्यातली नाही, आता नवीन गाडी घ्या। पत्नी म्हणाली, आता तो गाडीत 1-2 महिना झोपेल, तेवढ्यासाठी पुन्हा आता 1400 रुपये खर्च कशाला? आपल्या पलीकडे सायकल दुरुस्त करणार आहे, त्याला विचारून बघा। त्याच्याकडे गेल्यावर तो म्हणाला, 10 मिनिट में बिठाके देत आहे। कमलेश चाक बसवून घेऊन घरी आला तेव्हा माझ्या पत्नीला महाराजांचे ते शब्द आठवले आणि ती अक्षरशः महाराजांच्या फोटोसमोर रडली। तुम्ही मला सांगितलं होतं की तू अंधेरीला जाऊन राहा, तिथंच सगळ्या गोष्टी तुला मिळतील। आज देह सोडून इतकी वर्ष झाली, पण तुम्ही त्यावेळी सांगितलेला शब्द प्रत्येक वेळी खरा करताय। महाराजांच्या सांगण्याप्रमाणे ती अंधेरीला ऋषिकेशमध्ये कोणत्याही प्रकारे खळखळ न करता राहायला तयार झाली आणि महाराजांच्या पूर्ण कृपेची ती अधिकारी झाली। मी कायमचा पुण्यात आणि ती मुंबईत, त्यामुळे कुटुंब प्रमुखाची सगळी जबाबदारी तिला सांभाळावी लागली। परंतु महाराज पाठीशी आहेत या एका विश्वासावर तिने आजपर्यंत आमचे घर समर्थपणे सांभाळले। ती निर्भयपणे तेथे राहते, कारण ती झोपली असेल तर दारावर मारुती हातात गदा घेऊन उभा आहे असे तिला दिसते। ती काम करीत असेल तर मारुती तेथेच बसलेला असतो। त्याचे अस्तित्व तिला उघड्या डोळ्यांनी जाणवते आणि मग महाराजांच्या आठवणींनी तिच्या डोळ्यात अश्रू येतात। गीता, ज्ञानेश्वरी काही वाचायला घेतलं की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत असं तिला दिसतं। नीलवर्ण, मस्तकावर मुकुट आहे, शंख, चक्र, गदा पद्मधारी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता ऐकण्याचे भाग्य तिला केवळ महाराजांच्या असीम कृपेनं लाभलंय. संक्षिप्त सद्गुरु चरित्र वाचायला घेतलं की महाराज म्हणतात, थांब, तू वाचू नकोस, मी तुला ते सांगतो. आणि महाराजांची अमृतवाणी तिला ऐकू येते. तिने फक्त ओळींवरून नजर फिरवायची, कानात महाराजांचे शब्द गुरुमहिमा वर्णू लागतात. माहेरी धारवाडला केळकर कंपाऊंडमध्येच माझ्या पत्नीचं बरंचसं आयुष्य गेलं. एक दिवस तिला स्वप्नात प्रत्यक्ष जानकी आई, श्री बिडकर महाराजांच्या पत्नी, दिसल्या होत्या. ती केळकर कंपाऊंडमधील घरात बसलेली आहे आणि श्री जानकी आई तिला विचारित आहेत की मी येऊ का तुझ्या घरात. दुसऱ्या दिवशी तिने फोन करून मला हे कळवलं आणि याचा अर्थ काय असं विचारलं. मी म्हटलं, अर्थ काहीही असो, तू भाग्यवान आहेस, प्रत्यक्ष आईचं तुला दर्शन मिळालं, मग आणखी काय हवं. 1982 एप्रिल किंवा मे मध्ये एक दिवस रात्री तिला प्रचंड घाम सुटला आणि छातीत वेदना जाणवायला लागली. सोबतीला 2 लहान मुलं आणि माझे वृद्ध आई वडील. मी पुण्याला, सांगायचं तरी कोणाला, म्हणून तिनं महाराजांचं स्मरण केलं. घामाने भिजलेले कपडे बदलले आणि पंखा पूर्ण वेगात सुरू करून ती झोपली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेली, त्यांनी तपासले, कार्डिओग्राम काढला. ते म्हणाले की रात्र हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. मी मुंबईत आल्यावर तिने मला हे सांगितले. मी नंतर ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. मी म्हटलं, महाराजांनाच तिची काळजी, त्यांनी तिला मुंबईत ठेवली आहे, तेच तिचे क्षेम पाहतील. आणि हा आमचा उभयतांचा विश्वास फोल ठरला नाही. तिने कोणतेही औषध या दुखण्यावर घेतलेले नाही. आता तिला हा त्रास जाणवत नाही. कधी त्रास वाटलाच तर महाराजांचे नामस्मरण करायचे, पंखा पूर्ण गतीने सुरू करायचा. तासा 2 तासात सर्व पूर्ववत होते. माझ्या पत्नीने आपल्या समजूतदारपणामुळे महाराजांच्या मनात आपल्यासाठी वेगळे स्थान निर्माण केले होते. ते स्थान ही तिची स्वतःची कमाई होती. ती महाराजांच्या विशेष कृपेची अधिकारी झाली, ती त्यांच्या प्रिय शिष्याची पत्नी म्हणून नव्हे. तिच्या सुखदुःखाची ते जातीने दखल घेत. खरे तर दुःख काही नव्हतेच, परंतु प्रपंचातील बारीकसारीक गोष्टींकडे त्यांचे लक्ष असे. एकदा ती मंदिरात दर्शनाला आली असता महाराजांनी एकदम 7 साड्या कागदात गुंडाळून तिच्या हाती दिल्या आणि म्हणाले की आधी या साड्या घरी ठेवून ये, येथे चहासुद्धा नंतर घे. मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की एवढ्या साड्या तिला कशाला लागणार आहेत, एवढ्या साड्या एकदम कशाला दिल्यात. ते म्हणाले की तुझं प्रपंचाबद्दलचं अगाध ज्ञान मला माहिती आहे, स्त्रियांना किती साड्या लागतात हे तुला काय माहिती, तेव्हा तू या बाबतीत लक्ष घालू नको. महाराजांनी माझ्या पत्नीला साड्याच काय, हातातील, कानातील, दंडावरचे, गळ्यातील असे सोन्याचे विविध अलंकार वेळोवेळी दिले. खरं तर ती अल्पसंतुष्ट आहे, तिला फार कशाचीच आवड नाही. नीटनेटके राहावे, स्वतः प्रत्येक काम करावे, कमीत कमी गरजा ठेवाव्यात, फुकटचे घेऊ नये, अशा प्रकारचे तिचे विचार आहेत. परंतु महाराजांनी दिलेल्या वस्तू तिने प्रसाद म्हणून स्वीकारल्या. तसेच वालावलकर साहेबांकडे पाहून त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू नाकारण्याचे धाडस तिला झाले नाही. महाराजांनी तिच्यावर मुलीसारखं प्रेम केलं. ते तिला ही आमची उर्मिला असं म्हणत. ते तिच्यावर कधी रागावले नाहीत, ओरडले नाहीत. महाराजांनी देह सोडल्यावर 2-3 महिने ती फारच अस्वस्थ होती. आपल्या कुटुंबाचा रक्षण करता आता या जगात नाही, आता आपल्या कुटुंबाचं कसं होणार याची थोडी काळजी तिला वाटत होती. त्यातच एक अतिशय क्लेशकारक घटनेला तिला तोंड द्यावं लागलं. स्वतःला महाराजांचे अगदी निकटवर्ती समजणारे असे एक गृहस्थ होते. त्यांच्या घरच्या 3 स्त्रिया मुद्दाम अंधेरीला आमच्या घरी गेल्या आणि पत्नीला म्हणाल्या, आता तुमच्या महाराजांनी देह ठेवला, आता तुमचं कसं होणार. अर्थात हे सर्व त्या अत्यंत अशिष्ट भाषेत बोलल्या. आता तुम्ही काय करणार? हा सारा अनुभव अगदी संतापजनक होता, पण तिने संयम राखून त्यांना सांगितलं की महाराजांनी आमच्या योगक्षेमाची काळजी घेतलेली आहे, ते समर्थ आहेत, काही झालं तरी आम्ही तुमच्याकडे भाकरी तोडायला येणार नाही. तुम्ही उगाच काळजी करू नका. कोणी त्रयस्थ माणसाने नव्हे तर आपल्या जवळच्या माणसांनी असं बोलावं हे मनाला जास्त डागण्या देतं. तिने मला हे सारं फोनवरून कळवलं. मी तिला हे सारं कानाआड करायला सांगितलं. त्यापेक्षा वेगळं आणखी करणार तरी काय? अशा प्रसंगाची मनाला फार रुखरुख लागून राहते. आधीच मनात महाराजांच्या महानिर्वाणाचे दुःख, भविष्याबद्दल शंका यांनी मन ग्रासलेलं, त्यात तिला या प्रसंगी फारच मनस्ताप झाला. त्यावेळी तिला एक अतिशय सुंदर स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात तिने पाहिले की महाराज खड्डा खणून एक चाफ्याचे झाड लावित आहेत. गंमत म्हणजे झाड म्हणजे छोटे रोपटे नव्हे तर 10-12 फूट उंच वाढलेले आणि पिवळ्या धमक फुलांनी लगडलेले झाड. आणि येथे नेहमी येणाऱ्या 5-25 स्त्रिया ते पाहत उभ्या आहेत. त्या गर्दीत जाधव काकूही, म्हणजे बंडूशेठ जाधव यांची पत्नी, तिच्याजवळ उभ्या आहेत आणि सर्वत्र चाफ्याच्या फुलांचा सुगंध भरून राहिला. ती स्वप्नात सोबतच्या स्त्रियांना म्हणाली की महाराज एवढे मोठे झाड का लावतायत, येथे जागाही बरोबर नाही, ही सर्व घाण उतरती जागा, त्याऐवजी पलीकडे चांगली स्वच्छ जागा आहे, तेथे एखादं लहान रोपटं लावलं तर ते चांगला जीव धरेल. त्यावर जाधव काकू म्हणाल्या की श्री महाराज समर्थ आहेत, ते काहीही करू शकतात, हे झाडही चांगलं मोठं होईल बघा. नंतर त्या सुगंधानेच तिला जाग आली. घरात सर्वत्र तो सुगंध दरवळत होता. ती आता पूर्णपणे जागृतावस्थेत होती, तरीही सुगंध जाणवत होता. तिने घड्याळ पाहिलं तर पहाटेचे 4 वाजले होते. कदाचित नाना ध्यानाला बसले असतील, त्यांनी एखादी सुवासिक उदबत्ती लावली असेल म्हणून ती पाहून आली, तर नाना अद्याप उठलेले नव्हते. घरात चाफ्याचे फुलही नव्हते, तरीही सकाळी 8 वाजेपर्यंत तो वास दरवळत होता. महाराजांच्या अस्तित्वाची खूण त्यांनी तिला पटवून दिली होती, त्यामुळे तिचे औदासीन्य गेले आणि मनात भविष्याविषयी विश्वासही निर्माण झाला. ती दुपारी 3 ते 3:30 असा अर्धा तास झोपते. 1991 साली एक दिवस झोपेत कोणी राक्षसी शक्ती पाय देऊन तिला गुदमरून टाकीत आहेत असा भास झाला. तिला धड ओरडताही येईना, बोलण्याचा प्रयत्न केला तर जणू जीभ टाळूला चिकटलेली, हातपाय हलवायचे त्राण अंगात नाही, आपली अंतिम घटिका आली असे तिला वाटू लागले. तेवढ्यात महाराज तेथे आले. त्यांनी आपल्या कमंडलूतून तीर्थ तिच्या अंगावर शिंपडले. त्या तीर्थाच्या ओल्या स्पर्शाची तिला चांगली जाणीव झाली आणि मग तिच्यावरील दडपण हळूहळू कमी झाले. राक्षसी शक्तींनी काढता पाय घेतला, परंतु तरीही 3-4 दिवस तिला अस्वस्थ वाटत होते. एरवी रोज ती बाबा महाराजांच्या चरित्रातील एक अध्याय वाचते, नामस्मरण करते, परंतु त्या 4-5 दिवसात देवाकडे जाऊ नये, नामस्मरण करू नये असे तिला वाटत होते. 4-5 दिवसांनंतर ती हळूहळू पूर्ववत झाली. ही सारी हकीकत तिने मला नंतर सांगितली. महाराज कधीतरी 3-4 दिवसांसाठी मला मुंबईला घरी पाठवित असत. मी घरी गेल्यावर मस्त आरामात वेळ काढायचो. पत्नी म्हणायची, तुम्ही येथे नुसते बसून वेळ घालवता, काही काम करीत नाही, काहीतरी मला मदत करा, म्हणजे येथे मला किती काम असते ते तुम्हाला समजेल. मी म्हणायचो, सांग काय करू ते सांग. एकदा ती म्हणाली, एवढं हे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरून या. मी कपडे घातले, तिच्याकडून पैसे आणि बिल घेतलं आणि निघणार एवढ्या दारावरची घंटा वाजली. आमच्या साईटवरचा पितळे सुपरवायझर आला होता. तो म्हणाला, काका कुठे निघालात? मी म्हटलं बिल भरून येतो. तो म्हणाला, असं काय करता, मी कशाला आहे इथे? द्या ते बिल, द्या, आत्ता भरून येतो. पितळे बिल भरायला गेल्यावर मी पुन्हा आराम करायला मोकळा. सद्गुरू सोयीरा असला की तो अशा प्रकारे सर्व भार आपल्या खांद्यावर घेत असतो हेच खरे. पण तिने मला बहुधा संसाराची कामं शिकवायचा पणच केला असावा. एकदा मला म्हणाली, चला भाजी आणायला चला. मी म्हटलं, चला तर चला, पण कुठे जाऊया? ती म्हणाली, पार्ल्याला दीनानाथ नाट्यगृहाजवळ आपली नेहमीची पडवळ, वांगी, भेंडी अशी भाजी मिळते. येथे सारे बिगर मराठी लोक, येथे कोबी फ्लॉवर शिवाय काही नाही, तेव्हा तिकडेच जाऊ. मी म्हटलं, ते ठीक आहे, पण आज अगदी मलाच गळका घालतेस. त्यावर ती म्हणाली, तुम्हाला पण माझे इथे कसे हाल होतात हे कळायला हवं. दीनानाथला जायचं तर येथून सरळ बस नाही, रिक्षेवाले यायला तयार होत नाहीत. ट्रेनने जायचं तर मला सांभाळू की भाजीची पिशवी सांभाळू? मी अखेर तिच्याबरोबर भाजी आणायला खाली उतरलो. समोरच एक माणूस रिक्षातून खाली उतरत होता. मी रिक्षावाल्याला विचारलं, पार्ला ईस्ट चलेगा क्या? क्यों नाही, असं आदबीने म्हणत त्याने मीटरचा दांडा खाली ओढला. भाजी घेऊन येताना पुन्हा चटकन रिक्षा मिळाली. पत्नी म्हणाली, हे बरं आहे तुमचं, आम्ही निघालो की अर्धा अर्धा तास रिक्षा मिळत नाही, हुज्जत घालावी लागते. तुम्ही असलात की रिक्षावाले एका पायावर तयार. मी म्हटलं, अगं सद्गुरू सोयीरा असताना आपणाला काय कमी आहे? पुन्हा एकदा असंच झालं. त्या दिवशी आम्ही ऋषिकेशमधून बाहेर पडून स्वामी समर्थ मंदिरापर्यंत आलो न आलो एवढ्यात वालावलकर साहेबांचा मित्रा नावाचा एक बंगाली स्नेही रस्त्याने जात होता. त्यांनी आम्हाला पाहून गाडी थांबवली. म्हणाला, कुठे निघालात? भाजीच्या पिशव्या दाखवीत मी म्हणालो की दीनानाथला जातोय भाजी आणायला. तो म्हणाला, वा वा, मी तिकडेच जातोय, चला. त्याने आम्हाला दीनानाथला सोडलं आणि आपलं काम उरकून पुन्हा घरापर्यंत सोडायला आला. माझी पत्नी मुंबईला एकट्याने संसाराची जबाबदारी रेटीत होती. अशा किरकोळ अडचणी त्रास असतातच, पण तिने आहे त्यात समाधान मानून महाराजांच्या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वासून संसार केला. वालावलकर साहेबांचे माझ्यावर प्रेम होतेच, तेही माझ्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी दक्ष असत. एकदा त्यांच्या लक्षात आलं की मी मुंबईला येतो तेव्हा अमोल कोंडकर यांचेकडून VCR आणून कुटुंबियांना चित्रपट दाखवतो. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे शक्य होत नसे, मुलांनाही या गोष्टी अधूनमधून हव्या असतात. एकदा पुण्याला असताना कमलेशने आग्रह केला म्हणून घराजवळील चौकात जाऊन गणपतीच्या कार्यक्रमाचे वेळी जंजीर सिनेमा तासभर पाहिला होता. दुसऱ्या दिवशी कमलेश आजोबांना अमिताभच्या फायटिंगची नक्कल करून दाखवण्यात रंगून गेला होता. हे निरागस आनंदाचे क्षण लहानपणीच अनुभवायचे असतात. वालावलकर साहेबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच विदेशी बनावटीच्या आयात वस्तूंच्या दुकानात जाऊन एक VCR खरेदी केला आणि घरी पाठवून दिला. वालावलकर साहेबांचं व्यक्तिमत्व उदार होतं, त्यांचं दातृत्व कर्णाला लाजवणारं होतं, त्यांचं माझ्या अडीअडचणींकडे बारकाईने लक्ष असायचं. एकदा वालावलकर साहेब म्हणाले की अंधेरीला तुमच्या घरच्या मंडळींच्या वापरासाठी मी एक गाडी देतो, कुठं जायचं झालं तर त्यांची फार पंचायत होते. ते मला माहीत झालेलं होतंच, तरीही मला गाडी स्वीकारणे योग्य वाटेना, शिवाय पत्नीलाही ते आवडणार नाही हे मला पूर्ण माहीत होतं. ते म्हणाले, इथं लायकी नसणारे दोन दोन गाड्या उडवतायत आणि तुम्हाला एकही गाडी नको? पण मी तो प्रस्ताव नाकारला. त्यांचे चिरंजीव विकासराव यांनी अखेर 2-3 वर्षांपूर्वी ड्रायव्हरसह गाडी पाठवलीच. मला मालवणकरने ते कळवलं. तेव्हा मी त्यांना सांगितले की गाडी ड्रायव्हर काही नको. मी घरच्यांना सांगितलं की गाडी वालावलकरांनी दिलेली आहे, त्यांच्याकडे पाहून ती आपणाला ठेवून घ्यावीच लागेल. ड्रायव्हर परत जाऊ दे. आपला निस्पृहपणा दाखविण्यासाठी दुसऱ्याचं मन दुखवू नये. शेवटी ड्रायव्हरला परत पाठवला. गुरु म्हणो देवा समान, तव देवांसी याचेनी देवपण, मग त्या सद्गुरु समान देवही जाण तुकेना. सद्गुरु कृपा नव्हता, नव्हती देवाची कथा वार्ता, देवासी देवपणी स्थापिता सत्य सर्वथा सद्गुरु. सद्गुरु कृपे वीण पाही, देवो असतुची जाला होता नाही, त्यासी देवपणी ठेवूनी ठाई, भजविता पाही गुरु रावो.